नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. हो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय वालाच सचिन खेडेकर. आज ह्या एका चित्रपटाच्या माध्यमातून का होईना माझं नाव महाराजांशी जोडलं गेलंय, ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. उभ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आजपासून हे जे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ते आधी महाराजांना त्यांच्या पराक्रमाला त्रिवार मुजरा करूनच. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे सगळ्यात तेजस्वी नाव. पण इतिहास म्हणजे नक्की काय? आपण किती सहज म्हणून जातो की अमक्याने इतिहास घडवला. नुसते बोर्डाच्या परीक्षेत 100% मिळवणाऱ्यांनीही इतिहास घडवला असं म्हटलं जातं. पण राष्ट्राचा इतिहास तोच घडवतो जो भविष्य ओळखतो. चालू परिस्थितीमुळं आपलं, आपल्या लोकांचं भविष्य काय असेल याची कल्पना करणं आणि ते भविष्य खरं तर कसं असायला हवं, ते उज्ज्वल कसं होईल यासाठी झटण्यातूनच इतिहास घडत असतो. इतिहास नुसताच माणसांनी आपलं आयुष्य जागून पुढच्या पिढीला चघळायला दिलेली एक कथा नसते. इतिहास म्हणजे काही नुसताच बोर्डाच्या परीक्षेतला एक स्कोरिंगचा विषय नाही आणि टेक्स्टबुकमध्ये शिकवतात तेवढाच तर तो नक्कीच नसतो. आणि शिवाजी महाराज हे काही नुसतेच इतिहासाच्या पानांमध्ये मावणारं व्यक्तिमत्व नाहीच. शिवाजी महाराजांचं आयुष्य खरंतर एक लेजेंड आहे, एक क्रांती आहे, एक भव्य मॅनेजमेंट स्टडीज इन्स्टिट्यूशन आहे, लीडरशिप क्वालिटीजचा एक एन्सायक्लोपीडिया आहे. तर ह्या एन्सायक्लोपीडियाची, ह्या ज्ञानकोशाची पानं चाळून आपणही त्यातून काही शिकूया. लहानग्या शिवबापासून ते हिंदवी राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होण्यापर्यंतचा प्रवास करूया. आणि ह्या प्रवासात तुमचा नावाडी, तुमचा गाडीवान दादा बनणार आहे मी, सचिन खेडेकर. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.